आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. असमानता रोखण्यासाठी शिक्षण ही सर्वात प्रभावी परिवर्तनशील यंत्रणा आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज मुंबईत केलं. नरसी मोंजी व्यवस्थापकीय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. या संस्थेनं गेल्या अनेक वर्षांपासून देशाचं भविष्य घडवण्याच्या कामात मोठा हातभार लावल्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. वैदिक काळापासून भारताला उच्च शिक्षणाची मोठी परंपरा असून प्राचीन भारतातल्या महाविद्यालयांनी समाजाला दिशा देणारी मूल्य जपली आहेत असं ते म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 246 आमदारांनी मतदान केलं आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी लगेचच मतमोजणी होईल. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यानं शेकापचे जयंत पाटील विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत. मूळ अर्थसंकल्पातल्या तरतुदीत इतका खर्च झालेला नसताना राज्य सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या हे प्रकार टाळण्यासाठी योग्य अर्थसंकल्पीय मार्गांचा अवलंब करायला हवा असं निरीक्षण कॅग अर्थात नियंत्रक आणि लेखापालांच्या अहवालात नोंदवलं आहे. राज्याच्या वित्तव्यवस्थेचा 2022-23 आणि 2023-24 या दोन आर्थिक वर्षांचा अहवाल विधानसभेत सादर झाला त्यात हे निरीक्षण नोंदवलं आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या सातत्यानं तोट्यात असलेल्या कंपन्यांचा कारभार सुधारत नसेल तर त्या कंपन्या बंद करण्याची शिफारसही कॅगनं केली आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या 110 कंपन्यांपैकी 47 कंपन्यांनी 1833 कोटींहून अधिक नफा कमावला. त्यातला 90% नफा हा केवळ 10 कंपन्यांनी कमावला होता. काही कंपन्या वेळेत आर्थिक अहवाल सादर करत नसल्याबद्दलही कॅगनं नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 5 वर्षात वेतन, निवृत्तीवेतन आणि कर्जावर व्याज यावर होणाऱ्या खर्चात सरासरी 11% वाढ झाली. 2022-23 या आर्थिक वर्षात वित्तीय खर्चाच्या तुलनेत 54% अधिक रक्कम या गोष्टींवर खर्च झाली होती. यामुळे प्राधान्य क्षेत्राकडे लक्ष देता येत नसल्याचं कॅगनं अहवालात नमूद केलं आहे. महाराष्ट्रातल्या विविध घटकांना शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी नॉन क्रिमी लेअरची 8 लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण प्रवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना संजय गायकवाड, नितीन राऊत आणि इतरांनी उपस्थित केली होती. 2013 सालच्या नवीन भूसंपादन कायद्याबाबत देशातल्या विविध उच्च न्यायालयांनी दिलेले निवाडे उपलब्ध करून घेऊन या महिना अखेरपर्यंत या कायद्यात सुधारणा करण्यासाठी कारवाई केली जाईल अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. विधानसभा सदस्य रत्नाकर गुट्टे यांच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल परभणीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जयंत मीणा यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस आज विशेषाधिकार भंग समितीनं सरकारला केल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी सभागृहाला दिली. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेला आरोपी एन गंगाधरन याच्या कोठडीत लातूरच्या न्यायालयानं आणखी 4 दिवसांची वाढ केली आहे. त्याची कोठडी काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं होतं. दरम्यान या प्रकरणी लातूरमध्ये गुन्हा दाखल असलेला इरना कोनगलवार हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्याचं मोठं आवाहन सीबीआय पुढे आहे. औरंगाबाद प्रारूप प्रकरणी इसिसच्या 2 सदस्यांवर राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आरोपपत्र दाखल केलं. दहशतवादी कारवाया प्रकरणात सहभाग देशभरातल्या युवकांची दहशतवाद प्रकरणात सहभागी होण्यासाठी नियुक्ती करण्याचं काम त्यांच्याकडे होतं असं यात नमूद केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात यापैकी एका आरोपीला एनआयएनं पकडलं होतं. प्रवासी तसंच कामगारांच्या समस्या आणि तक्रारी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी येत्या सोमवारपासून आगारनिहाय प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन आयोजित केला जाणार आहे. राज्यभरातल्या सगळ्या आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी या दोन्ही उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.